खंड चौथा प्रकरण पस्तीसावे बऱ्या वाईटांचे एकत्र राहणे। टॉलस्टॉय आश्रमामध्ये मिस्टर कॅलनबॅकनी एक प्रश्न माझ्यापुढे उपस्थित केला। त्यांनी तो प्रश्न काढण्यापूर्वी मी त्यासंबंधी विचार केला नव्हता। आश्रमामध्ये काही मुलगे फार आडदांड व नाठाळ होते तर कोणी उनाड होते। त्यांच्याच संगतीत माझे तीन मुलगेही असत, तशा स्थितीत वाढलेली इतर मुलेही असत, पण मिस्टर कॅलनबॅकचे लक्ष मात्र ती उनाड मुले आणि माझे मुलगे यांनी एकत्र कसे राहायचे याच गोष्टीकडे होते। एके दिवशी ते आवेशाने म्हणाले, ही तुमची रीत मला बिलकुल पटत नाही हो। या मुलांबरोबर आपल्या मुलांना मिसळू दिले तर त्याचा परिणाम एकच होणार, त्यांना त्या उनाड मुलांचा संसर्ग लागणार आणि तेही मग बिघडल्याशिवाय राहतील का? मी काही वेळ तरी विचारात पडलो होतो की नाही ते आता मला स्मरत नाही, पण माझा जबाब मात्र आठवतो। मी म्हटले, माझे औरस मुलगे आणि हे उनाड मुलगे यांच्यामध्ये भेद कसा करावा? सध्या दोघांच्याही बाबतीत माझी जबाबदारी सारखीच आहे। हे युवक माझ्याच बोलावण्यावरून येथे आलेले आहेत। मी त्यांना पैसे पुरविले तर ते आजच्या आज जोहानिसबर्गला जाऊन पूर्वी राहत होते त्या पद्धतीने राहू लागतील। त्यांनी येथे येण्यामध्ये माझ्यावर काहीशी मेहरबानीच केली आहे असे त्यांना व त्यांच्या आईबापांना वाटल्यास त्यातही आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही। येथे येण्याने त्यांना गैरसोयी सहन कराव्या लागत आहेत हे मला आणि तुम्हाला दोघांनाही दिसत आहे, पण माझे कर्तव्य स्पष्ट आहे, मला त्यांना येथेच ठेविले पाहिजे। अर्थात मग माझा मुलगाही त्यांचे बरोबरच राहणार, शिवाय आपण इतरांहूनही श्रेष्ठ आहोत अशा तऱ्हेचा भेदभाव मी माझ्या मुलांना आजपासूनच का शिकवावा? अशा तऱ्हेचा विचार त्यांच्या डोक्यात घालणे म्हणजेच त्यांना आडमार्गाला नेणे आहे। सध्याच्या स्थितीत राहिल्याने ते चांगले घडून निघतील, बऱ्या वाईटाची परीक्षा ते स्वतःच करू लागतील। आपण असेच का समजू नये की त्यांच्यात खरोखरच काही गुण असले तर उलट त्यांचाच संसर्ग त्यांच्या सोबत्यांना लागेल? ते कसेही असो, पण मला त्यांना येथेच ठेवण्याखेरीज गत्यंतर नाही। तसे करण्यात काही धोका असला तरी तो धोकाही मला पत्करला पाहिजे। मिस्टर कॅलनबॅकनी डोके हलविले। प्रयोगाचा परिणाम अनिष्ट झाला असे म्हणता येणार नाही। माझ्या मुलांचे त्यापासून यत्किंचितही नुकसान झाले असे मला वाटत नाही। त्यांचा फायदा झालेला तर मला स्पष्ट दिसत होता। त्यांच्यामध्ये मोठेपणाची भावना काही अंशानेही राहिली असल्यास ती गेली। ते सर्वांबरोबर मिसळून राहायला शिकले, ताऊन सुलाखून निघाले। या व अशाच तऱ्हेच्या इतर अनुभवांवरून मला असे वाटू लागले आहे की आईबापांची योग्य देखरेख असेल तर आपली बरी वाईट मुले एकत्र राहिली किंवा शिकली तरी त्यापासून चांगल्या मुलांची कसलीच हानी होत नाही। स्वतःच्या मुलांना तिजोरीत कोंडून ठेवल्याने ती निर्दोष राहतात आणि बाहेर काढल्याने विटाळतात असा नियम तर नाहीच। हां, एवढे मात्र खरे की जेथे अनेकविध मुले व मुली एकत्र राहतात शिकत असतात तेथे आईबापांची आणि शिक्षकांची कसोटी होते व त्यांना खूप लक्ष ठेवावे लागते।